99780 00 1819. हॅलो, अमित सर बोलताय का? सर नमस्कार, मी सिद्धेश बोलतो परांजपे स्कीम मधून. आपण माझ्या फ्लॅटच्या संदर्भात इन्क्वायरी केली होती ना, तर विचारायचं होतं की पुढे काय डिसिजन आहे सर आपला. ओके, काय बजेटचा इश्यू आहे का सर? ओके, ठीक आहे, चालेल सर. ओके, थँक्यू.